नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज लोकसभेत कॉर्पोरेट कायदे दुरुस्ती विधेयक 2026 सादर करणार आहेत. या विधेयकाद्वारे मर्यादित दायित्व भागीदारी कायदा 2006 आणि कंपनी कायदा 2013 सुधारणा करण्याचा उद्देश आहे. या व्यतिरिक्त वित्त विधेयक 2026 देखील सभागृहाच्या आजच्या कामकाजात विचारार्थ आणि मंजुरीसाठी समाविष्ट करण्यात आलं आहे. तर राज्यसभेत आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा केंद्रीय सशस्त्र पोलीस दल सामान्य प्रशासन विधेयक 2026 सादर करणार आहेत. क्रांतिकारक भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांचा हुतात्मा दिवस आज पाळण्यात येत आहे. यानिमित्त मेरा युवा भारत आज देशभर पदयात्रा आयोजित करत आहे. माझा भारत माझी जबाबदारी अशी आजच्या दिवसाची मध्यवर्ती संकल्पना आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना अभिवादन केलं. देशासाठी या क्रांतिकारकांनी दिलेलं बलिदान सदैव स्मरणात राहील असं त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. देशभरात अत्यावश्यक इंधनाचा तुटवडा नसल्याचा पुनरुच्चार केंद्र सरकारनं केला आहे. देशातले तेलशुद्धीकरण प्रकल्प उच्च क्षमतेनं कार्यरत असून पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. किरकोळ विक्री केंद्रांवरही इंधनाची कमतरता नाही असं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. राज्यांना व्यावसायिक एलपीजीचा अतिरिक्त पुरवठा करण्यात आला असून शैक्षणिक संस्था आणि रुग्णालयांसारख्या महत्वाच्या क्षेत्रांना प्राधान्य दिलं जात असल्याचंही या निवेदनात म्हटलं आहे. आसाम, केरळ आणि पुदुच्चेरी विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठीची मुदत आज संध्याकाळी संपेल. उद्या उमेदवारी अर्जांची छाननी होईल तर 26 मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. या 3 विधानसभा निवडणुकांसाठी येत्या 9 एप्रिल रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणूक प्रक्रियेत मतदानाच्या वेळी उपस्थित असलेले राज्याचे मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यासह इतर नेते आणि सदस्यांना पोलिसांनी अरेरावी आणि धक्काबुक्की केल्याचा मुद्दा हेमंत देसाई यांनी आज विधान परिषदेत उपस्थित केला. या प्रकरणी साताऱ्याचे पोलीस अधीक्षक आणि संबंधितांना निलंबित करण्याचे निर्देश उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सरकारला दिले. या निर्देशांचं तंतोतंत पालन सरकार करेल असं आश्वासन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिलं. शंभूराज देसाई यांनी या घटनेचं सविस्तर वर्णन केलं आणि राज्यात मंत्रीही सुरक्षित नाहीत का असा प्रश्न उपस्थित केला. सभागृहाच्या अनेक सदस्यांनी या विषयावरच्या चर्चेत भाग घेऊन या घटनेचा तीव्र निषेध केला. जिल्हा परिषद आणि शासकीय शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढवण्यासाठी गुढीपाडवा पट वाढवा हे अभियान लोकचळवळ बनवून प्रत्येक गावात शाळा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करावा असं मत राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केलं. पुणे जिल्ह्यातल्या दौंड तालुक्यातल्या गर्देवाडी जिल्हा परिषद शाळेत या राज्यस्तरीय अभियानाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. आगामी काळात भारत ग्लोबल साऊथ मधल्या सर्व उदयोन्मुख अर्थव्यवस्थांच्या तंत्रज्ञानविषयक गरजा पूर्ण करेल असं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटलं आहे. ते काल IIT मुंबईमध्ये आयोजित भारत इनोव्हेट्स डीप टेक प्री समिट 2026 समारोप समारंभात बोलत होते. 2047 विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्याची जबाबदारी शिक्षण, उद्योग, अर्थक्षेत्र आणि देशातल्या तरुणांची आहे असं ते म्हणाले. या 2 दिवसीय कार्यक्रमात 137 स्टार्टअप्सनी भाग घेतला असून त्यांनी सुमारे 200 गुंतवणूकदार आणि 80 कॉर्पोरेटशी संवाद साधल्याची माहिती IIT मुंबईचे संचालक शिरीष केदारे यांनी दिली. महिलांवर अत्याचार करणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरात याच्यावर काल रात्री 3रा गुन्हा दाखल झाला. एका 33 वर्षाच्या पीडित महिलेनं त्याच्या विरोधात तक्रार दिली आहे. विशेष म्हणजे गरोदर असताना खरात यानं तिच्यावर अत्याचार केला तसंच गर्भपात केला असं या तक्रारीत म्हटलं आहे. लातूर इथं काल गुढीपाडव्यानिमित्त हिंदू युवती आणि महिला संमेलन पार पडलं. या संमेलनाच्या प्रमुख वक्त्या म्हणून हिंदू मानवाधिकार कार्यकर्त्या काजल हिंदुस्थान यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. इंडियन ओपन स्क्वॅश स्पर्धेत महिला आणि पुरुष एकेरीत भारतीय खेळाडूंनी विजेतेपद पटकावलं. महिला एकेरीत अनाहत सिंगनं इजिप्तच्या हाना मोताझीचा 3-1 असा पराभव केला तर पुरुष एकेरीत अभय सिंग यानं भारताच्याच वीर चोत्रानियाचा 3-0 असा पराभव केला. मुंबईतल्या महसूल गुप्तचर संचालनालयानं न्हावाशेवा बंदरात एका मोठ्या तस्करीचा पर्दाफाश केला. या कारवाईत चीनमधून बेकायदेशीरपणे आयात केलेले 11,060 वॉकी टॉकी संच आणि मोठ्या प्रमाणात जुने हार्ड डिस्क ड्रायव्हर जप्त करण्यात आले. याबरोबरच बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी 1 वाजता.